मला मला एनजीएसमधून फोनच नाही आला रे. कुठे आला?